नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी 1,356 कोटी रुपये मदत वितरणास मान्यता. मराठवाड्यातल्या 5 जिल्ह्यांचा समावेश. नाशिक इथं तयार झालेल्या विमानाचं उड्डाण ही आत्मनिर्भर भारताची अवकाशात झेप. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. छत्तीसगडमध्ये 110 महिलांसह 208 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. आणि सवत्स धेनू पूजनानं दीपोत्सवाला प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 1,356 कोटी 30 लाख 22 हजार रुपये मदत वितरित करण्याला मान्यता देण्यात आली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली. बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठीच्या मदतीचा हा शासन निर्णय जारी झाला आहे. या जिल्ह्यांमधल्या 21,66,198 शेतकऱ्यांच्या 15,16,682 हेक्टर नुकसानापोटी ही रक्कम देण्यात येणार आहे. यामध्ये बीड जिल्ह्यासाठी 577 कोटी 78 लाख 92 हजार रुपये, धाराशिव जिल्ह्यासाठी 292 कोटी 49 लाख 22 हजार, लातूर जिल्ह्यासाठी 202 कोटी 38 लाख 19 हजार, परभणी जिल्ह्यासाठी 245 कोटी 64 लाख 49 हजार, तर नांदेड जिल्ह्यासाठी 28 कोटी 52 लाख 37 हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे. या नैसर्गिक आपत्तीत मरण पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना तसंच पशुधनाचं आणि घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना जिल्हास्तरावरूनच मदत दिली जाणार असल्याची माहिती मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. हा निधी शेतकऱ्यांना विना अडथळा प्राप्त व्हावा यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात याचे निर्देश बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. ते म्हणाले,
या रक्कमसाठी अनुदान अपलोड करण्याची प्रक्रिया आता पोर्टलमध्ये चालू आहे. माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आणि सूचना आहे, तुमच्याकडे फार्मर आयडी असेल, तुमच्याकडे अग्रिस्टॅकच्या आयडी असेल तर तुम्हाला कुठलाही प्रकारचा KYC करण्याची गरज नाहीये. या अनुदानाची रक्कम थेट तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे. तर तुमच्या फार्मर आयडी आणि अग्रिस्टॅकची आयडी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या CSE सेंटरमध्ये जाऊन तुमच्या KYCच्या प्रक्रिया एक करून घेतला पाहिजे. त्यासोबतच आपण या अनुदानच्या लाभार्थीची यादी गावनिहाय सर्व CSE सेंटरमध्ये, त्यासोबत तलाठी ऑफिस, ग्रामपंचायत भवनमध्ये सुद्धा दाखवणार आहे.
राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत निधी मिळावा यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून KYC प्रक्रिया पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यासाठी महसूल विभाग सुट्टीच्या काळातही काम करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूर इथं बोलत होते. राजकीय पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहनही त्यांनी केलं. शेतकऱ्यांच्या या नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर पुन्हा टीका केली आहे. अतिवृष्टीची झळ बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं केलेली मदत तुटपुंजी असल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकरी वर्गाबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यासाठी त्यांच्या पक्षानं आज दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. बारामती इथं वार्ताहरांशी बोलताना पवार यांनी ही भूमिका व्यक्त केली. नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. यंदाची दिवाळी ही काळी दिवाळी ठरणार असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. मराठी विज्ञान परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षीचा डॉ अनिल काकोडकर जीवनगौरव पुरस्कार तिरुअनंतपुरमच्या डॉ टेसी थॉमस यांना, तर डॉ रावी साठे जीवनगौरव पुरस्कार वेल्लोरच्या डॉ गगनदीप कांग यांना जाहीर झाला आहे. 2,51,000 रुपये स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप असून मराठी विज्ञान परिषदेच्या 60व्या वार्षिक अधिवेशनात ते प्रदान केले जाणार आहेत. नाशिक इथं तयार झालेल्या विमानाचं उड्डाण ही आत्मनिर्भर भारताची अवकाशात झेप असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. नाशिक इथं तयार झालेलं पहिलं तेजस हे लढाऊ विमान आज संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत वायुदलाला सोपवण्यात आलं. त्यावेळी केलेल्या संबोधनात संरक्षण मंत्री म्हणाले,
आज जब मैंने नाशिक डिव्हिजन में तयार किए गए Sukhoi 30 LCA और STT-40 विमानों की उड़ान देखी तो मेरा सीना गर्व से चौड़ा हो गया. उनकी उड़ान रक्षा क्षेत्र में भारत की, मैं मानता हूं, मैं इस रूप में देख रहा था, यह भारत की आत्मनिर्भरता की उड़ान है. यह भारत के सेल्फ रिलायंस की एक फ्लाइंग है।
ओझर मधल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या कारखान्यात हा कार्यक्रम झाला। तेजस MK-1A हे तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टची उन्नत आवृत्ती असून यात अत्याधुनिक रडार, प्रगत इलेक्ट्रॉनिक्स आणि हवेत असतानाच इंधन भरण्याची क्षमता आहे। हे विमान ताशी 2200 किलोमीटर वेगानं उड्डाण करू शकतं। वायुदलातल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दर्जा, व्यावसायिकता आणि सुरक्षा, कार्यक्षमता यासाठी कायम वचनबद्ध राहावं। त्यातूनच देशाच्या रक्षणासाठी वायुदल प्रभावीरित्या कार्यरत राहू शकेल, असं वायुदल प्रमुख AP सिंग यांनी म्हटलं आहे। नागपुरात वायुदलाच्या कमांडर परिषदेत ते बोलत होते। तांत्रिक क्षमतांचा देशांतर्गत विकास या विषयावर ही 2 दिवसीय परिषद पार पडली। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। छत्तीसगडमध्ये आज 208 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। यामध्ये 110 महिला आणि 98 पुरुष आहेत। त्यांनी 19 AK-47 रायफली आणि 17 SLR रायफलींसह एकंदर 153 शस्त्र पोलिसांकडे जमा केली। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं। ते 65 वर्षांचे होते। 1995 युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं। आज वसुबारस सवत्स धेनू अर्थात गाय वासराच्या पूजेनं दिवाळीला आजपासून प्रारंभ होत आहे। शेतकऱ्यांना दूध आणि शेतात कष्टासाठी बैलासारखा मेहनती पशु देणाऱ्या गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो। छत्रपती संभाजीनगर इथं बीड वळण रस्त्यावरच्या शारदा गोशाळेत आज संध्याकाळी सवत्स धेनू पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। उद्या धनत्रयोदशीचा सण साजरा होणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानं एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत पैठण, फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर या 3 तालुक्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचं वाटप केलं। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते। या मदतीमध्ये फराळाचं पाकिट आणि किराणा साहित्य तसंच रब्बी हंगामासाठी बियाणं यांचा समावेश आहे। या कुटुंबियांना शासन निर्णयानुसार देय मदत तसंच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यासारख्या योजनांचा लाभही देण्यात आला। बीड इथल्या बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं दिवाळीनिमित्त उद्या धनत्रयोदशीला सकाळी बालकलावंतांची सुरमयी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन परिषदेच्या अध्यक्षा डॉ दीपा क्षीरसागर यांनी केलं आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं घेराव घातला। हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात 2 सप्टेंबर 2025 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार किती प्रमाणपत्र मिळाली असा प्रश्न या कार्यकर्त्यांनी विचारल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रशासनानं येत्या 20 ते 25 तारखांदरम्यान दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे। उद्या म्हणजे 18 तारखेला तिसऱ्या शनिवारची सुट्टी रद्द करून विद्यापीठाचं कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ ज्ञानेश्वर पवार यांनी दिली। परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातल्या कोक गावात तीव्र अतिसार रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागानं तातडीनं प्रभावी उपाययोजना राबवल्या आहेत। राज्य आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आज कोक गावाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला तसंच यंत्रणेला आवश्यक निर्देश दिले। अहिल्यानगर इथं पार पडलेल्या आंतरजिल्हा राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनं चमकदार कामगिरी केली आहे। या स्पर्धेत 17 वर्षाखालील मिश्र दुहेरी गटात छत्रपती संभाजीनगरच्या सार्थक नलावडेनं नागपूरच्या दितिशा सोमकुमारच्या साथीनं स्पर्धेचं उपविजेतेपद मिळवलं आहे। संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हिंगोली इथं शासनातर्फे उद्या आणि परवा जागर संविधानाचा या जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। हिंगोलीतल्या शिवाजीराव देशमुख सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात संविधानावर आधारित विविध कार्यक्रम होणार आहेत। हवामान। राज्यात आज कोल्हापूर आणि नाशिकसह कोकणातल्या काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी 1356 कोटी रुपये मदत वितरणास मान्यता। नाशिक इथं तयार झालेल्या विमानाचं उड्डाणही आत्मनिर्भर भारताची अवकाशात झेप, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी 7:10